नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बोडके तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: विकसित भारत 2047 करतना गोंय राज्याक 2037 वर्सा विकसित गोंय करपाचे आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी गोंय मुक्ती दिसाच्या शासकीय कार्यावळीत उलयताना गोंयकारांक केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या विकसित भारत आणि मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या स्वयंपूर्ण गोयची सपना साकार करपाखातीर सगळ्या गोयच्या लोकांनी फुडाकार घेऊन गरजेचे असे भौशिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी सांगला. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हांणी केंद्रीय युवा वेव्हार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांका गोयची खेळा मळावेली साधन सुविधांची उदरगत करपी निवेदन भेटयला. गोयांत फाल्यां पंचायत वेंचणुके खातीर मतदान जातले. आता पुराय खबरो: विकसित भारत 2047 करतना गोंय राज्याक 2037 वर्सा विकसित गोंय करपाचे आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी गोंय मुक्ती दिसाच्या शासकीय कार्यावळीत उलयताना गोंयकारांक केला. गोयच्या गिरेस्त दायजाक सांबाळपाक तशेंच गोंय नितळ सोबीत आणि पाचवेचार दवरपाक प्रत्येक गोंयकारांक कर्तव्य आणि जापसालदारकीन वागचे असे आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री आणि समेस्त गोंयकारांक केला. गोंय राज्याक 64 मुक्ती दीस मनयतना आयज शिक्षणीक साधन सुविधेच्या पावण्यार तशेंच बऱ्या दर्जाचे जीवनशैली जगता राज्याचे उत्पन्न हेर राज्याच्या तुळेंत चड आसा तशेंच शेतकी फलोत्पादन नुस्तेमारी दूद उत्पादन मनीसबळ प्रशिक्षण उद्देगीक मळां बरी भलायकी सुविधा आनी एक बरे पर्यटन थळ म्हणून साकारलां अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळां. गुलामी तशेंच मनीसशक्ती आड गोंयांत वाव ना अशें तांणी ह्या वेळार खासा नमूद केला. गोंयचे गोंयकारपण तिगून दवरपाक गोंयकारांनी एकात्मतेन रावचे अशें आवाहन तांणी ह्या वेळार केले. गोंय विद्यापीठाच्या मैदानाचेर गोंय मुक्ती दिसाची ही शासकीय कार्यावळ जाली. कार्यावळीची सुरवात तिरंगो बावटो हुबोवन जाल्यो. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी पुलीस उजो पालोवपी दळाचे जवान होमगार्ड आनी विद्यार्थ्यांची परेडीचे परिक्षण केले.
भारताक विकसित राष्ट्र करपाक गोंयाक विकसित गोवा करपाक आमी सगळ्या जाणांनी सदोदीत तत्पर रावचे. समेस्त गोंयकारांनी आपल्या कर्तव्याचे जर भान दवरले जाल्यारूच आमी पळयता की स्वच्छ गोंय सुंदर गोंय हरीत गोंय हे जावपाक शकतले. हे गोंय आमकां ज्या स्वतंत्र सैनिकांनी स्वतंत्र करून आपल्या प्राणाची आहुती देऊन आमच्या कडेन सोपयले ते गोंय फुडल्या पिळये कडेन दिता आसतना तितकेच स्वच्छ दवरचे सुंदर दवरचे हरीत दवरचे आणि त्या फुडल्या पिळगे कडेन आमी दिवचे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां अस्तंत बंगालाच्या भेटीर आसतले. प्रधानमंत्री आपल्या भेटी वेळार नादिया जिल्ह्यांतल्या रानाघाटा हांगा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसयतले आनी उक्तावण करून सभेत उलोवप करतले. सुमार 32,000 कोटी रुपया मोलाच्या 2 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उक्तावण ते करतले. प्रवास वेळ सुमार 2 वरां उणो करपाक ते मदत करतले जाका लागून वाहनांची वेगान आणि सुगम हालचाल सुनिश्चित जातली. तशेंच प्रधानमंत्री फाल्यां सावन 2 दिसांच्या आसामाच्या भोंडेर आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या विकसित भारत आणि मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या स्वयंपूर्ण गोयची सपना साकार करपाखातीर सगळ्या गोयच्या लोकांनी एकठांय येऊन फुडाकार घेवप गरजेचे असे भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयच्या गोंय मुक्ती दिसा प्रसार माध्यमाकडे उलयताना सांगले. भारत एक सुपर पॉवर आणि संसारातला सगळ्यात बरो देश जावचो ही सगळ्या देशांतल्या लोकांची इच्छा आणि ही इच्छा पुराय करपाखातीर यत्न करचे पडटले असे तांणी सांगले. दक्षिण गोंय जिल्हो प्रशासन इमारतीच्या आवारात गोयच्या 64 मुक्ती दीस निमतान बावटो उभारतना तांणी सलामी स्विकारली आणि उपरांत पुलीस पंगड होमगार्ड आणि एनसीसी कॅडेट आणि शाळेंतल्या विद्यार्थ्यांची आणि उजो पालोवपी दळांच्या पंगडाची परेड पळोवणी केली. उपरांतच्या सांस्कृतिक कार्यावळीत वेगवेगळ्या शाळांतल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीची गीतां सादर केली. लोकनाच आणि मल्लखांब प्रात्यक्षिका ह्या वेळार सादर केली. ह्या सुवाळ्याक कुडतरीचे आमदार एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, नगरसेवक सुटके जुजारी, दक्षिण गोयच्या जिल्होधिकारी एकनाथ क्लेटस, दक्षिण गोयचो पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हांणी केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांका गोंयची खेळा मळावेली साधन सुविधांची उदरगत करची अशी मागणी करपी निवेदन भेटयला. ह्या निवेदनात तानावडे हांणी टायक्वांडो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, स्क्वॉश, पिकबॉल ह्या खेळांत भारताची कामगिरी स्थिरपणान सुदारत आसा आनी गोंयांत वर्सानवर्स जायते प्रतिभावन खेळगडे तयार जाल्यात अशें तांणी मंत्री मनसुख मांडविया हांच्या ह्या निवेदनाच्या माध्यमांतल्यान नदरेक हाडला. गोंयांतल्या SAI प्रशिक्षण केंद्रांत टायक्वांडो परतून सुरू करपाचो विचार करचो आनी सद्याचे सुविधा प्रभावीपणान वापरून बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, स्क्वॉश आनी पिकबॉल अशा मुखेल रॅकेट खेळा खातीर उत्कृश्टताय केंद्रां स्थापन करची अशी विनंती तांणी मंत्रालयाक केल्या. ओलिंपिक आनी हेर आंतरराष्ट्रीय सर्तीचे नदरेन प्रगत आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यावेल्या प्रशिक्षण सुविधांची गोंयांत गरज आसा अशें खासदार तानावडे हांणी सांगलां. गोंयांत शेनवारा म्हळ्यारूच फाल्यां पंचायत वेंचणुके खातीर मतदान जातलें. 50 जिल्हा पंचायती जाग्यां खातीर ही वेंचणूक जातली. वट्ट 226 उमेदवार ह्या वेळार वेंचणुकेच्या मैदानांत देंवल्यात जाल्यार जिल्हो पंचायत वेंचणुकेन 869,356 मतदार आपली मतदार हक फाल्यां निभयतले. जाहीर प्रचार बिरेस्तारा सकाळी सोंपले उपरांत मतदानाच्या आदल्या दिसा उमेदवारांनी मतदारांचो वैयक्तीक भेटी घेवपाचेर भर दिलो. प्रचारा वेळार वाद आनी हिंसक घडणुको घडूंक ना. शुक्रारा मतदान केंद्राचेर मतपत्रिका धाडपाचें काम चालू आशिल्लें. वेंचणूक अधिकाऱ्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण वेंचणुके खातीर 6,420 वेंचणूक अधिकारी आनी सुमार 4,000 पुलीस कर्मचाऱ्यांची तैनाती केल्यात. फाल्यां सकाळी 8 वरांचेर मतदान सुरू जातलें आनी सांजे 5 मेरेन चलतलें. फाल्यांचें मतदान मतपत्रिका वरवीं जातलें. जिल्हो पंचायत वेंचणुकेची मतमेजणी फुडल्या सप्तकांत 22 डिसेंबराक म्हळ्यारूच मंगळारा जातली. हे फावट भाजप, गोवा फॉरवर्ड, आप तशेंच रेव्होल्युशनरी गोवन्स ह्या पक्षासयत अपक्ष उमेदवार जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या रिंगणांत देंवल्यात. हे फावटीच्या वेंचणुकेंत उमेदवार म्हणून चडशीं नवीं मुखामेळां आयल्यात. ह्या वेंचणुकेचो नेट सध्या गोंयच्या साबार वाठारांनी पळोवपाक मेळटा. गोंय मुक्ती दिसाच्या शासकीय कार्यावळींत आयज पुलीस खातें, उजो पालोवपी दळ, होमगार्ड आनी नागरी संरक्षण मळार स्वयंसेवा करून बरी कामगिरी केल्ले खातीर आयज मुखेलमंत्री पदक भेटयल्यात. पुलीस खात्यांतले उप अधिक्षक सागर एकोस्कर, राजेश कुमार तशेंच सदिक्षा नायक, सुभाष मालवणकर, भालचंद्र सावंत, मेलविन डायस जाल्यार उजो पालोवपी दळाचे जवान आशिल्ले निलेश फेर्नांडीस, जंगा गोहर, अनिकेत आमोणकर, अविनाश गांवकर, होमगार्ड मळावेले राम कांबळी, विद्या तलवार तशेंच नागरी संरक्षण स्वयंसेवा मळार रुपेश वरगांवकर आनी एडवोकेट हर्षा नायक हांकां मुखेलमंत्री पदक फावो जाला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या मानेस्तांक आयज ही पदकां भेटयलीं. नव्या पिळगेच्या गस्त जहाजाचे तिसरे जहाज भारतीय दर्यादेग राखण ICG शीप अमूल्य आयज गोंयांत चालीक लायला. गोवा शिपयार्ड लिमिटेड GSL कंपनीन बांदिल्ल्या ह्या 51 मीटर लांबायेच्या जहाजांत 60% चड देशी घटक आसा अशी म्हायती संरक्षण मंत्रालयान दिल्या. आत्मनिर्भर भारत आनी मेक इन इंडिया उपक्रमा खाला संरक्षण उत्पादनांत भारताची वाडत आशिल्ली आत्मनिर्भरताय हाचे वयल्यान दिसून येता अशें तातूंत म्हळां. सुरक्षीत आनी निवळ दर्या खातीर कोस्ट गार्डाच्या वचनबद्धेचें प्रतीक आसून अमूल्य अशें नांव ह्या जहाजाक दिलां. ह्या जहाजाक 3,000 किलोवॅट डिझल इंजिनांनी चालना मेळटा जाका लागून गती आनी 1,500 दर्या मैलाची कार्यक्षमताय मेळटा. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळ कांय बदलासयत 12वीच्यो परिक्षा अंतीम वेळापत्रक नव्यान जाहीर केला. ही परिक्षा 10 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2025 मजगती जातली. ह्या परिक्षे संदर्भातले सगळे नेम आनी अटी मंडळान आपल्या संकेतथळाचेर जाहीर केला. परिक्षा दर दिसा सकाळी 9:30 सुरू जातली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांचड तापमान 32.7 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यात उणें तापमान 18.1 डिग्री सेल्सियस नोंद जाला. BSP क्रिकेट स्टेडियमाचेर विजय मर्चंट ट्रॉफी 16 वर्सा सकयल्या सर्तीन गोंय आनी आंध्र प्रदेश हांचे मदीं मॅच चालू आसा. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. विकसीत भारत 2047 करतना गोंय राज्याक 2037 वर्सा विकसीत गोंय करपाचे आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंय मुक्ती दिसाच्या शासकीय कार्यावळींत उलयतना गोंयकारांक केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या विकसीत भारत आनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या स्वयंपूर्ण गोंयची सपना साकार करपा खातीर सगळ्या गोंयच्या लोकांनी फुडाकार घेवन गरजेचे आसा अशें बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी सांगला. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हांणी केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री मनसुख मांडविया हांकां गोंयची खेळा मळा वेली साधन सुविधांची उदरगत करपी निवेदन भेटयला. गोंयांत फाल्यां पंचायत वेंचणुके खातीर मतदान जातलें आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.